नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसावन कर्नाटक आनी तामिळनाडूच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. चीनातल्या तियानजिनात आज शांघाय सहकार संघटनेच्या पुराय अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारताचो मार्ग आनी विकसित भारताचे ध्येय ह्या मंत्रासयत मुखार वचचे अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारतीय हवामान खात्यान सप्टेंबरात सामान्य परस चड पावस पडपाचो अदमास दिला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसावन कर्नाटक आनी तामिळनाडूच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. राष्ट्रपती आयज म्हैसूरातल्या अखिल भारतीय भाषण आनी श्रवण संस्थेच्या हिरक महोत्सवी समारंभाक उपस्थित रावतली. फाल्यां ती चेन्नईतल्या सिटी युनियन बँकेच्या 120व्या स्थापना दिसाच्या समारंभात सहभागी जातली. राष्ट्रपती तिरुवरूच्या केंद्रीय तामिळनाडू विद्यापीठाच्या 10व्या दिक्षांत समारंभातूय वांटेकार जातली. चीनातल्या तियानजिनात आयज शांघाय सहकार संघटनेच्या पुराय अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. एससीओच्या पाख्याखाला प्रादेशिक सहकार्य वाढोवपा खातीर भारताच्या दृष्टीकोनाची रुपरेषा मोदी मांडटले अशें परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हांणी तियानजिनात पत्रकारांकडे उलयतना सांगले. शिखर सभेच्या पुराय अधिवेशनात उलोवप केल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. मजगती चीनातल्या तियानजिनात जाल्ल्या एससीओ शिखर परिषदेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मालदीव, ताजिकिस्तान, कझाकस्तान, बेलारूसचे अध्यक्ष आनी इजिप्त आनी नेपाळचे प्रधानमंत्री हांचे सयत जागतिक फुडाऱ्यांची भेट घेतली. सोशल मिडिया पोस्टात मोदींनी तांकां मेळिल्ल्या बद्दल आनंद व्यक्त केला. कझाकस्तानाचे अध्यक्ष कासिम जोमाट के तोकायेव हांचे कडेन जाल्ल्या भेटीवेळार प्रधानमंत्र्यांनी सांगले की भारत आनी कझाकस्तान उर्जा, सुरक्षा, भलायकी सेवा आनी वखदां निर्माण ह्या सयत खुबशा प्रमुख क्षेत्रात लागींच्यान काम करता. ताजिकिस्तानाचे अध्यक्ष इमोमाली रेहमान हांचे कडेन जाल्ल्या संवादाबद्दल आनंद व्यक्त करताना मोदींनी भारताचे व्यापार आनी सांस्कृतीक संबंध वाडटात हाजेर उजवाड घालो आनी हे एक अद्भूत लक्षण अशें म्हळें. मालदीवचे अध्यक्ष महम्मद मुइझू हांचे कडेन उलयतना प्रधानमंत्र्यांनी नमूद केले की मालदीवा वांगडा भारताचे विकासात्मक सहकार्य दोनूय देशांच्या लोकां खातीर खूप फायदेशीर आसा. मजगती नेपाळचे प्रधानमंत्री केपी ओली हांचे कडेन जाल्ल्या संवादा वेळार मोदी हांणी म्हळें की भारताचे नेपाळा वांगडा संबंध खूप खास आनी खोलायेन रुजलेले आसात. परराष्ट्र मंत्रालयान म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी चीनाचे अध्यक्ष शी जिनपिंग हांणी चीनातल्या तियानजिनात जाल्ल्या एससीओ शिखर परिषदेच्या फाटभुयेर जाल्ल्या द्विपक्षीय बसकेंत आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचेर चर्चा केली. माध्यमांक म्हायती दितना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हांणी म्हळें की चर्चेत दोनूय फुडाऱ्यांनी जागतीक स्तरार उद्भवपी आव्हानांक जाणून घेतले. ह्या वाडट्या आव्हानां मदीं भारत आनी चीना मदले आर्थिक आनी वेवसायीक संबंध कशे मुखार व्हरचे हे विशीं चर्चा केली. आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत आपले विचार मांडटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें की सणांच्या काळांत देशवासियांनी स्वदेशी केन्नाच विसरू नये. देशांत व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारताचो मार्ग आनी विकसीत भारताचे ध्येय ह्या मंत्रासयत मुखार वचचे पडटले अशें तांणी म्हळें.
आने वाले दिनों में बहुत सारे त्योहारों की रौनक होगी. उन त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नहीं है. उपहार वही जो भारत में बना हो, पहनावा वही जो भारत में बुना हो, सजावट वही जो भारत में बने सामान से हो, और भी ऐसा बहुत कुछ. एक ही मंत्र वोकल फॉर लोकल, एक ही रास्ता आत्मनिर्भर भारत, एक ही लक्ष्य विकसित भारत.
भेटवस्तू भारतात तयार केल्यो असच्यो, पोशाख भारतात विणलेल्या वस्तूपासून तयार केलो असचो, सजावट भारतात केल्ल्या वस्तूपासून असची, जीवनाच्या प्रत्येक गरजेतली प्रत्येक गोष्ट स्वदेशी असची, या सगळ्या आनंदात लोकांनी स्वच्छतेचेर भर दीत रावपाक जाय, कारण जर स्वच्छता थंय सणांची खोस आनीक वाडटा अशें तांणी म्हळें. ह्या पावसाळ्यात सैमीक आपत्तीन देशाची परिक्षा घेतली. फाटल्या कांय सप्तकांत देशान हुंवार आनी भूसकलांक लागून जाल्ले व्हड लुकसाण पळयलें. एनडीआरएफ, एसडीआरएफ हाचे जवान आनी हेर सुरक्षा दळ आनी सगळ्यांनी लोकांक वाचोवपाक दीस रात परिश्रम घेतले. आपत्तीच्या खिणांक सैन्य मदतीक मुखार आयले अशें तांणी म्हळें. रामायण आनी भारतीय संस्कृतीवेलो मोग आतां जगाच्या खाची कोनशांनी पावला. तांणी रशियेंतल्या व्लादिवॉस्तोक हांगा जाल्ल्या एका अनोख्या प्रदर्शनाचें आयोजन केल्ल्या विशीं सांगलें. जगाच्या वेगवेगळ्या भागात भारतीय संस्कृती बद्दल वाढती जागरूकता पाहून आनंद जाता असे ते उलयले.
महिने की सुरुवात मे कनाडा के मिसी सागा में प्रभू श्री राम की 51 फीट ऊंची प्रतिमा का भी अनावरण किया गया है. इस आयोजन को लेकर लोगों में बहुत उत्साह था. सोशल मीडिया पर प्रभु श्री राम की भव्य प्रतिमा के वीडियो खूब शेयर किए गए. रामायण और भारतीय संस्कृति के प्रति ये प्रेम अब दुनिया के हर कोने में पहुंच रहा है.
मोदी हांणी म्हळें की 15 सप्टेंबर हो भारताचे महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हांचो जल्मदीस, जो अभियंता दीस म्हणून मनयतात. तर 17 सप्टेंबराक विश्वकर्मा जयंती आसा. हो दीस देशातल्या विश्वकर्मांक समर्पित आसा, जे पारंपारीक हस्तकला कौशल्य आनी ज्ञान विज्ञान एका पिळगेकडच्यान दुसऱ्या पिळगेकडेन सतत हस्तांतरित करतात.
17 सितंबर को विश्वकर्मा जयंती है. ये दिन हमारे उन विश्वकर्मा बंधुओं को भी समर्पित है, हमारे सुतार, लोहार, सोनार, कुम्हार, मूर्तिकार, बढ़ई मिस्त्री हमेशा से भारत की समृद्धि की बुनियाद रहे हैं. हमारे इन विश्वकर्मा बंधुओं की मदद के लिए ही सरकार ने विश्वकर्मा योजना भी चलाई है.
यो खबर तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि म्हळा की या तिमाहीत 7.8% जीडीपी वाढीन हे सिद्ध केले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपेक्षा कोणूच अर्थव्यवस्था बऱ्या तरेन व्यवस्थापित करूंक शकना. नवी दिल्लीत भगवान बिरसा मुंडा भवनात बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण केल्या उपरांत पत्रकारांकडे उलयताना रिजिजू आणि म्हळे की जगातले अव्वल अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतीय अर्थव्यवस्था सर्वोत्तम पद्धतीन चलयतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मूत चालू आशिल्ल्या बचाव आणि मदत कार्याचो नियाळ घेतले आणि हालीच ढगफुटी आणि हुंवाराक लागून झालेल्या लुकसाणांचे मूल्यांकन करतले. हुंवार निवारण उपायांचे मूल्यांकन करपा खातीर जम्मूच्या राजभवनात एका उचेल्या पावण्या वेल्या नियाळ बसकेचे अध्यक्षपदार शहा आसतले. अंमलबजावणी संचालनालयान बायक बोट घोटाळा प्रकरणात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीप्रमाण 394 कोटी रुपयापेक्षा चढ किमतीच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्यात. ह्यो मालमत्ता कामाख्या एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ट्रस्ट, कामाख्या एज्युकेशनल सोसायटी, अल्पाईन टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि एपी गोल्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर असतात. एजन्सीन म्हळा की ताणी गरवीट इनोव्हेटिव्ह प्रोमोटर्स लिमिटेड आणि त्याचे प्रवर्तक संजय भाटी आणि हेरासेत बायक बोट नावाच्या बायक टॅक्सी सेवेच्या नावाखाला अत्यंत फायदेशीर गुंतवणूक योजना सुरू केल्यो. ईडीच्या तपासात असे दिसून आयले की बायक बोट घोटाळ्यात जमा झाला निधी वेगवेगळ्या संबंधित कंपन्यांकडून वळयलो आणि उपरांत शैक्षणिक ट्रस्ट सोसायटी आणि व्यक्तीवरवी तो वळयलो. या निधीचा वापर मेरठातली स्थावर मालमत्ता खरेदी करपाक आणि बँकाकडच्यान आधी घाण दवरिल्ल्यो मालमत्ता सोडपाक केल्लो. भारतातल्या ग्रामीण आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित भागात चलियांच्या शिक्षणा खातीर समुदाय आणि सरकारी संसाधनं एकठ्या करपाक समर्पित आशिल्ल्या फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली या भारतीय बिगर सहकारी संस्थेक 2025 रेमन मेगसेसे पुरस्कार जाहीर झाला. रेमन मेगसेसे फाउंडेशनान ही घोषणा केल्या. एज्युकेट गर्ल्स म्हणून ओळख आशिल्ले फाउंडेशन ही आशियातल्या नोबेल पुरस्काराच्या समतुल्य मानपी प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करपी पहिली भारतीय संस्था. राजस्थानात सुरू झालेल्या या फाउंडेशनची स्थापना 2007 सफिना हुसेन हाणी केल्या. राष्ट्रीय खेळा दिस 2025 उत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळ राज्यमंत्री रक्षा खडसे आणि अभिनेता जॅकी श्रॉफ हाणी मुंबईत फिट इंडिया सायकल्स ऑन संडे रॅलीक 5वा वाटो दाखिलो. हो कार्यक्रम भारतीय खेळ प्राधिकरण प्रादेशिक केंद्र मुंबई आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यानात आयोजित केलं. रक्षा खडसे आणि म्हळे की फिट इंडिया सायकल्स ऑन संडे कार्यक्रमाचे उद्दिष्ट लोकांमध्ये फिटनेस आणि सायकलिंगाच्या फायद्याविषयी जागृताय पसरप असा. कार्यावळीत उलयताना अभिनेता जॅकी श्रॉफ आणि म्हळे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सुरू केल्या फिट इंडिया चळवळीचे प्रत्येकान अनुसरण करचे आणि सद्दां अर्धवर फिटनेसा खातीर समर्पित करचे. तेल विपणन कंपनीनी आयच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 51.50 रुपये उणे केल्यात. या सुधारणा उपरांत आता दिल्लीत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,580 रुपयांक मेळटलो, पूण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल जावंक ना अशें कंपनीन म्हळां. युवा व्यवहार आणि खेळ मंत्रालयाच्या खाला पिकबॉल सर्तीखातीर मान्यताय मेळली राष्ट्रीय खेळ संघटना इंडियन पिकबॉल असोसिएशन म्हणजे आयपीए आणि अहमदाबादातल्या आयपीए सेंटर ऑफ एक्सलन्सात आपली इतिहासिक 2 दिवसांची निवड चाचण्यो अधिकृतपणान सोपयल्यो. भारतीय पिकबॉला खातीर ही चाचणी इतिहासिक पाऊल थारली. तातूंत देशभरातले 140 वयर अव्वल खेळगडे राष्ट्रीय पंगडात सुवात मेळपा खातीर सर्त करताले. ही निवड उक्ती 16 वर्सां सकयल आनी 50 वर्सां वयर अशा 3 श्रेणींनी जाली. भारतीय हवामान खात्यान सप्टेंबरात सामान्य परस चड पावस पडपाचो अदमास दिला. तातूंत म्हळा की भौगोलिक नदरेन ह्या म्हयन्यात देशातल्या चडशा वाठारांनी सामान्य ते सामान्य परस चड पावस पडपाची शक्यताय आसा. पूण ईशान्य आणि उदेंत भारतातल्या काय वाठारांनी, अतिदक्षिण द्वीपकल्पीय भारतातल्या जायत्या वाठारांनी आणि उत्तर भारतातल्या काय वाठारांनी सामान्य परस उणो पावस पडपाची शक्यताय आसा. आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फटकाय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन कर्नाटक आणि तामिळनाडूच्या 3 दिवसांच्या दौऱ्यार आसात. चिरातल्या तायजिनात आयज शांघाय सहकार संघटनेच्या पुराय अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारताचो मार्ग आनी विकसीत भारताचे ध्येय या मंत्रासयत मुखार वचचे अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारतीय हवामान खात्यान सप्टेंबरात सामान्य परस चड पावस पडपाचो अदमास दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.